रोमकरांस पत्र अध्याय 12। यास्तव बंधुजन हो, मी देवाच्या करुणेमुळे तुम्हास विनवितो की तुम्ही आपल्या शरीरांचा जिवंत, पवित्र व देवाला प्रिय असा यज्ञ करावा। ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे। या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीनीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या, यासाठी की देवाची जी उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा ती काय आहे हे समजून घ्यावे। मला प्राप्त झालेल्या कृपादानावरून मी तुम्हातील प्रत्येकाला सांगतो की मानावयास योग्य त्यापेक्षा स्वतःला अधिक मानू नका, तर देवाने प्रत्येकाला वाटून दिलेल्या विश्वासाच्या परिणामाप्रमाणे मर्यादेने आपणाला माना। कारण जसे आपणाला एक शरीर असून त्यात पुष्कळ अवयव आहेत, तरी त्या सर्व अवयवांचा व्यापार एकच नाही। तसे आपण ख्रिस्तामध्ये एकच शरीर आणि प्रत्येक एकमेकांचे अवयव असे आहोत। आपल्याला प्राप्त झालेल्या कृपेच्या मानाने निरनिराळी कृपादाने आहे, म्हणून ईश्वरी संदेश देणे तो विश्वासाच्या परिमाणाने द्यावा। सेवा करिताना सेवेत तत्पर असावे। जो शिक्षक आहे त्याने शिक्षण देण्यात, बोध करणाऱ्याने बोध करण्यात तत्पर असावे, दान देणाऱ्याने निष्काम बुद्धीने द्यावे, अधिकाऱ्याने आपले काम आस्थेने करावे, दया करणाऱ्याने ती संतोषाने करावी। प्रीती ढोंगापासून असावी। वाईटाचा वीट मानणारे बऱ्याला चिकटून राहणारे, ममतेनं एकमेकांवर बंधुप्रीती करणारे, आदर सत्कार करण्यात एकमेकांमध्ये पुढाकार घेणारे, आस्थेविषयी मंद नसणारे, आत्म्यात उत्सुक प्रभूची सेवा करणारे, आशेने हर्षित, संकटात सहनशील, प्रार्थनेत तत्पर, पवित्र जनांच्या गरजा भागविणारे, आतिथ्य करण्यात तत्पर असे व्हा। तुमचा छळ करणाऱ्यास आशीर्वाद द्या, आशीर्वादच द्या, शाप देऊ नका। आनंद करणाऱ्याबरोबर आनंद करा आणि रडणाऱ्यांबरोबर रडा। परस्पर एकचित्त असा। मोठमोठ्या गोष्टींवर चित्त ठेवू नका, तर लीनतेच्या गोष्टींनी ओढले जा। आपणाला शहाणे समजू नका। वाईटाबद्दल वाईट अशी कोणाची फेड करू नका। सर्व मनुष्यांसमक्ष सात्विकपणा राखण्याकडे लक्ष ठेवा। साधेल तर सर्व मनुष्यांबरोबर आपणाकडून शांतीने राहा। प्रिय बंधूंनो, सूड उगवू नका, तर देवाच्या क्रोधाला वाट द्या।
कारण सूड घेणे मजकडे आहे, मी फेड करीन,
असे प्रभू म्हणतो।
तुझा शत्रू भुकेला असल्यास त्याला खावयाला दे, तान्हेला असल्यास त्याला प्यावयाला पाणी दे। कारण असे केल्याने तू त्याच्या मस्तकावर निखाराची रास करीशील, असे शास्त्र लेख आहेत।
वाईटाने जिंकला जाऊ नको, तर बऱ्याने वाईटाला जिंक।